चीनीमंडी.com पॉडकास्ट।
नोव्हेंबर मध्ये सुरू करावा साखर कारखान्याचा गाळप हंगाम, शेतकऱ्यांची मागणी। शेतकऱ्यांनी साखर कारखान्याचा गाळप हंगाम नोव्हेंबर मध्ये सुरू करण्याची मागणी केली। त्यांनी कार्यकारी अधिकारी रुचिमोहन रयाल यांना निवेदन देऊन कारखान्यातील दुरुस्ती वेळेत पूर्ण करण्याची मागणी केली आहे। गुरुवारी दुपारी शेतकऱ्यांनी माजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष नारायण सिंग बिश्त यांच्या नेतृत्वाखाली साखर कारखान्याचे कार्यकारी अधिकारी रुचिमोहन रयाल यांची भेट घेतली। त्यांनी ईडीला निवेदन देऊन सांगितले की साखर कारखाना क्षेत्रामध्ये 90% आसपास ऊस सुधारित जातीचा आहे, जो तोडण्यासाठी पूर्णपणे तयार आहे। ऊसाचे पीक कापल्यानंतर शेतकऱ्यांना पुढच्या पिकासाठी शेत तयार करावे लागते। गेल्या अनेक वर्षापासून कारखाना वेळेवर न चालू झाल्याने गव्हाचे पीक प्रभावित झाले आहे, ज्यामुळे क्षेत्रातील शेतकऱ्यांना संकटाला सामोरे जावे लागत आहे। शेतकऱ्यांनी इशारा देऊन सांगितला की साखर कारखान्याचा गाळप हंगाम वेळेत सुरू झाला नाही तर त्यांना नाईलाजाने आंदोलन करावे लागेल। यावेळी अरुण तनेजा, बंटी पपनेजा, कृष्ण कुमार सिंग, महेंद्र सिंग, केवल सिंग, अभिषेक शुक्ला, बंटी सिदी, प्रेम आर्य, कैलाश जोशी, विशन सिंग कोरगा, किशन सिंग, हरीश बिश्त, मोहन सिंग बिश्त आदी उपस्थित होते।